आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुशल आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात करें. द पर्सन यू हैव कॉल्ड इज स्पीकिंग टू समवन एल्स. यू कैन वेट और कॉल अगेन लेटर.
आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता.